कमळ या नोंदीकडे आपण आता वळू. इंग्रजीत इंडियन लोटस. कमळ या वनस्पतीचं फूल भारत आणि व्हिएटनाम या देशात राष्ट्रीय फूल आहे. ही सुंदर बळकट जलवनस्पती निम्फियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो न्यूसिफेरा असे आहे. जगभर या वनस्पतीच्या सुमारे 100 जाती आढळतात. ही वनस्पती मूळची चीन, जपान आणि भारत या देशातली असावी. हिचा प्रसार भारतात सर्वत्र आणि इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत आहे. कमळ सामान्यत गोड्या आणि उथळ पाण्यात वाढते आणि 1 ते 1.5 दशांश मीटर उंच तर समस्तरीय 3 मीटर पर्यंत पसरते. खोड म्हणजे मूलक्षोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते तर पाने पाण्यावर तरंगतात. पाने मोठी वर्तुळाकार आणि छत्राकृती असून 60 ते 90 सेंटीमीटर व्यासाची असतात. देठ लांब असतो. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणांप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाचे फूल सुंदर सुगंधी आणि मोठे असून साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर व्यासाचे असते. फुले पाण्यावर तरंगतात. फुलांचा रंग त्यांच्या जातीनुसार वेगवेगळा असतो. फुले जुलै ते ऑक्टोबर मध्ये येतात. या वनस्पतीच्या लागवडीकरता बिया आणि गड्डे म्हणजे मूलक्षोड वापरतात. आशिया खंडात कमळाचे पान, खोड आणि बी यांचा वापर खाण्यासाठी करतात. गड्डे भाजून, तळून वा लोणचे बनवून खातात. त्यामध्ये रिबोफ्लाविन आणि नियासिन व क आणि ई अशी जीवनसत्वे असतात. कमळाची बी लंबवर्तुळाकार असते. तिचा खाण्यात उपयोग करतात. कमळाचा मध गुणकारी असतो. फुले थंड आणि आकुंचन करणारी म्हणजेच स्तंभक असून पटकी आणि अतिसार यावर देतात. बी ओकारी थांबवण्याकरता मुलांना लघवी होण्यास आणि ज्वरावर देतात. त्वचा आणि कुष्ठरोगावर थंडावा देण्यासाठी देखील बियांचा वापर होतो. मुळांची भुकटी मूळव्याध, अमांश, अग्निमांद्य इत्यादींवर गुणकारी असून नायटा आणि इतर त्वचा रोगांवर लेप म्हणून लावतात. भारतात लाल वा रक्त कमळ आणि उपल्या कमळ या दोन प्रमुख जाती आढळतात. लाल कमळ निम्फिया प्युबिसेन्स या औषधीय जलवनस्पतीचे मूलक्षोड आखूड उभे गोलाकार व ग्रंथील असते. उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती भारतातील उष्ण भागात तसेच आफ्रिका, हंगेरी, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी प्रदेशात आढळते. पाने गुळगुळीत देठाची असून त्यांची खालची बाजू लवदार असते. फक्त सकाळीच उमलणारी गर्द लाल ते पांढऱ्या रंगाची फुले सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतात. मृदुफळ हिरवे आणि गोल असते. लाल कमळाचे बहुतेक सर्वच भाग खाण्याकरता वापरतात. बियांच्या अतिसेवनाने विषबाधा होते. उपल्या कमळ म्हणजे निम्फिया स्टेलाटा ही जाती बहुवर्षायू असून तिचे मूलस्थान आग्नेय आशिया होय. मूलक्षोड लंबगोल असते. पाने वर्तुळाकार पण तळाशी अरुंद खंडित भाग असतो. त्यांच्या कडा तरंगित किंवा अखंड असून पानाच्या खालच्या बाजूला किरमिजी रंगाचे ठिपके असतात. फुले फिकट निळी, जांभळी, पांढरी आणि गुलाबी असून त्यांना किंचित मंद वास असतो. फुले दिवसभर उमललेली असतात. ही नोंद मनीषा कुऱ्हाडे यांनी लिहिली आहे.